नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते.
आपण पहिल्या भागात पाहिलं की कसं वयाच्या अवघ्या 16 वर्षाच्या आधीच भगवान शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवरती भाष्य केलं होतं. थोडक्यात सांगायचं तर प्रस्थानत्रयी म्हणजे 3 सोर्सेस ऑफ अथॉरिटी किंवा 3 सोर्सेस ऑफ नॉलेज, आणि ती आहेत आपली उपनिषदं, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. उपनिषदांमधून आपल्याला उपदेश ऐकायला मिळतो. एखादी गोष्ट कर किंवा करू नको हा उपदेश श्रुत होतो, म्हणून त्याला उपदेशप्रस्थान किंवा श्रुतीप्रस्थान म्हटलं गेलं आहे. ती कृती का करायची किंवा का करायची नाही ह्याच्यामागची कारणमीमांसा किंवा लॉजिक आपल्याला ब्रह्मसूत्रांमध्ये आढळतं, म्हणून त्याला न्यायप्रस्थान किंवा युक्तिप्रस्थान म्हटलं आहे. आणि मग ती कृती कशी करायची किंवा आपलं ध्येय कसं साधायचं हे आपल्याला समस्त भगवद्गीतेतून, म्हणून भगवद्गीतेला स्मृतीप्रस्थान किंवा साधनाप्रस्थान म्हटलं गेलेलं आहे. काशीला शंकराचार्यांच्या अवतीभवती शिष्यांचा आणि विद्वानांचा गोतावळा कायम असे. पण जसे जसे वयाची 16 वर्ष पूर्ण होत आली तसं त्यांना हाती घेतलेलं लिखाणाचं काम पूर्ण करायला एकांताची आवश्यकता वाटू लागली. तेव्हा मग शंकराचार्य काशी सोडून कित्येक महिन्याचा प्रवास करून बद्रीनाथला आले आणि तिथे व्यास गुफेत वास्तव्य ठेवले. एके दिवशी एक जख्ख म्हातारा पण ऋषितुल्य माणूस शिष्यांना न जुमानता थेट शंकराचार्यांसमोर येऊन बसला आणि समोरच्या पोथ्या चाळू लागला. त्यातली ब्रह्मसूत्राची पोथी हाती घेऊन त्यांनी शंकराचार्यांबरोबर त्या विषयावरती बोलायला सुरुवात केली. त्या संवादाचे काहीच वेळात शास्त्रार्थात रूपांतर झाले आणि हे संभाषण बरेच दिवस चालू राहिले. जसा शास्त्रार्थ सखोल होत गेला तसे शंकराचार्यांच्या सुद्धा लक्षात आले की आपल्यासमोर बसून चर्चा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात वेदव्यास आहेत. शंकराचार्यांची ही परीक्षाच होती म्हणानं. ही परीक्षा पास झाल्यानंतर वेदव्यासांनी शंकराचार्यांना सांगितलं, हे सर्व ज्ञान या ग्रंथांमध्येच बंद होऊन राहिले तर त्याचा काय उपयोग? हे ज्ञान जनसामान्यांपर्यंत आणि विद्वानांपर्यंत पोचवायची जबाबदारीसुद्धा तुझीच, आणि ही जबाबदारी पार पाडायला मी तुला अजून 16 वर्ष आयुष्य देतो. वेदव्यासांच्या आशीर्वादाने आद्य शंकराचार्यांना अजून 16 वर्ष आयुष्य लाभले आणि भारतवर्षाचा कायापालट झाला. तो कसा ते आता पाहूयात. आता शंकराचार्य जे बाहेर पडले ते दिग्विजय अभियान करायला. सर्व भारतभर भ्रमण करून विद्वानांची शास्त्रार्थ करून त्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. पुढे जाण्याआधी 2 गोष्टींवर थोडंसं स्पष्टीकरण देते. एक म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्था आणि दुसरे म्हणजे शास्त्रार्थ. तत्कालीन समाजात तरतऱ्हेचे संप्रदाय, मत, पंथ आणि या प्रत्येक गटांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वेदांची निंदा, विरोध आणि त्याचे खंडन असे मार्ग वापरल्यामुळं समाज वैदिकपासून अवैदिक झाला होता. पण त्याचा परिणाम असा झाला की अख्खं भारतवर्षच विविध तर्क, कुतर्क, वितर्क आणि अराजकतेमध्ये बुडून गेलं. अशा वेगवेगळ्या विचारधारांशी, मतप्रवाहांशी आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विद्वानांशी शास्त्रार्थ करून शंकराचार्यांनी त्यांना आपलंसं करून घेतलं. आज भारताची जी जगभर ओळख आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी, त्याचे सर्व श्रेय शंकराचार्यांचेच आहे. बघा ना, जगभरच्या सगळ्या महान सभ्यता किंवा सिव्हिलायझेशन्स आज नष्ट झाली आहेत, पण गेल्या 2500 वर्षात 17 मोठी आक्रमणं होऊनसुद्धा भारत आज एक सभ्यता म्हणूनसुद्धा टिकून आहे. ही सभ्यता एका सूत्रात बांधायचं काम आद्य शंकराचार्यांनी केलं आहे. हे ध्येय साध्य करायला शंकराचार्यांनी शास्त्रार्थाचा आधार घेतला. आता मी जर शास्त्रार्थ म्हणजे डिबेट असे म्हटले तर तुम्हाला डोळ्यापुढे येईल TV वरती आजकाल चालणाऱ्या डिबेट्स, जिथे कोण काय बोलतं आहे काहीही समजत नाही आहे. लोकं एकमेकांच्या वर आरडाओरडा करून बोलत आहेत. कोणाचं म्हणणं काय आहे काही कळत नाही. एका वक्त्याचं म्हणणं दुसऱ्या वक्त्याला अपमानजनक वाटलं तर ऑन कॅमेरा ते मायक्रोफोन काढून फेकून देतात आणि वक्ते निघून जातात. पण शंकराचार्यांच्या शास्त्रार्थाची ताकद पहा. त्यांनी ज्या ज्या विद्वानांचे मतपरिवर्तन केले त्या बहुतांशी सर्व लोकांनी शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करले. तेव्हा शास्त्रार्थ हा काही भांडण तंटा वाद नव्हे, तर ही भारताची संवाद साधायची एक अतिशय प्रगत अशी प्रणाली आहे. ही प्रणाली इतकी अप्रतिम आहे की मला मोह आवरत नाही जाता तर ही पटकन सांगायचा. ह्याच्यात सर्वप्रथम दोन्हीही पक्ष आपापली प्रतिज्ञा मांडतात की मला असं का वाटतं किंवा पोझिशन स्टेटमेंट. त्याच्यानंतर हेतू की मला कुठल्या कारणाने असं वाटतं. त्यानंतर त्याची व्याप्ती आणि त्याचं एक उदाहरणसुद्धा द्यायला लागतं. मग उदाहरणाप्रमाणेच एखादी अनॅलॉजी प्रेझेंट करून त्याचा उपनय होतो आणि त्याच्यानंतर त्याचं निगमन किंवा निर्णय होतो. आणि त्याचबरोबर आदरपूर्वक समोरच्याचं म्हणणं ऐकायचीसुद्धा तयारी लागते. मला असं वाटतं की ही प्रणाली जर आपण रोजच्या जीवनात वापरली तर बरेचसे वाद सुसंवाद होऊन जातील, नाही का? तर असे शास्त्रार्थ करत, भिन्न भिन्न मतप्रणाली आणि संप्रदायांना आपलेसे करत चालू झालेले शंकराचार्यांचे हे दिग्विजय अभियान भारतासाठी आणि हिंदू धर्मासाठी अतिशय महत्त्वाचे होते. दक्षिणेत रामेश्वरपासून सुरू केलेल्या या यात्रेनिमित्त शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले. काश्मीरमध्ये शारदापीठम, तिथून बंगाल, आसाम ते आत्ता पाकिस्तानमध्ये असलेल्या तक्षशिलेपर्यंत. शंकराचार्यांचे ट्रू जीनियस आहे ह्या यात्रेनिमित्त त्यांनी साधलेल्या सोशल रिफॉर्म आणि नॅशनल इंटिग्रेशनमध्ये. वैदिक धर्माचे निरंतर जतन होत राहावे याचा मूलभूत पाया आणि संरचना त्यांनी आखून दिली. उत्तरेत हिमालयाच्या कुशीत ज्योतिर्मठ, पश्चिमेला द्वारकेत कालिका मठ, दक्षिणेला शृंगेरीत शारदा मठ, तर पूर्वेला आणि पूर्वेला पुरीमध्ये गोवर्धन मठाची स्थापना केली. प्रत्येक मठाला एक वेद, त्याचा अभ्यास आणि त्याचे जतन चालू ठेवायची जबाबदारी दिली. पुरीला ऋग्वेद, द्वारकेला सामवेद, बद्रीला अथर्वणवेद, तर शृंगेरीला यजुर्वेदाची जबाबदारी मिळाली. शंकराचार्यांनी आपले चार शिष्य हस्तामलक, पद्मपाद, तोटक, सुरेश्वर हे या मठांचे मठाधिपती म्हणून नेमले. शंकराचार्यांची दूरदृष्टी बघा. उत्तरेतले सुरेश्वराचार्य त्यांनी दक्षिणेचे मठाधिपती नेमले आणि दक्षिणेचे तोटकाचार्य त्यांनी उत्तरेचे मठाधिपती नेमले. त्याचप्रमाणे पुजारी कुठले हवेत हे सुद्धा नियम त्यांनी बांधून दिले. बद्रीची पूजा करायला केरळातले नंबूद्री ब्राह्मणच हवेत, तर पुरीत पूजा करायला कर्नाटकचे ब्राह्मण आणि रामेश्वरमध्ये पूजा करायला महाराष्ट्रातले ब्राह्मण हवेत. आता हेच पहा ना, आज भारतापासून इतक्या दूर मी ऑस्ट्रेलियात जरी आले असले, ऑस्ट्रेलियाची झाले असले, तरी माझ्यात भिनलेले भारतीय आचार आणि विचार कधी सुटणार नाहीत. मग समाजात वावरताना माझ्या निमित्ताने जेव्हा ऑस्ट्रेलियन लोकांना भारताबद्दलची एखादी गोष्ट कळते तेव्हा आपोआपच विचारांचे आदानप्रदान होते, एकमेकांच्या आचारपद्धतींबद्दल जागरूकता वाढते आणि सहवासाने एकोपासुद्धा वाढतो. तर याची किती अप्रतिम सांगड आपल्या नकळत शंकराचार्यांनी त्या संरचनेतच करून ठेवली पहा ना. इतकी भिन्नता असूनही भारत अजून एकसंध कसा हे शंकराचार्यांचे काम बघितल्यावर हळूहळू लक्षात यायला लागते. बरं, आता भारताच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जायचे तर अर्थातच दळणवळणाचे प्रश्न आले. लोकांनी प्रवास करताना राहायचं कुठे, त्यांच्या सुरक्षेचं काय, असे अनेक प्रश्न उत्पन्न होतात. पण तेही प्रश्न शंकराचार्यांनी सोडवून ठेवलेत. भारताचा नुसता सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा न जपता त्यांनी भारताच्या भौगोलिक सुरक्षेचा सुद्धा विचार केला आहे. त्यासाठी शंकराचार्यांनी दशनामी संन्यासाची स्थापना केली. दशनामी संन्यास म्हणजे वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, आश्रम, पुरी, भारती आणि सरस्वती संन्यास. वन आणि अरण्य संन्यास घेतलेल्या संन्यासांचे काम होते वनात आणि अरण्यात राहून तिथल्या वनवास्यांची सेवा करायची, त्यांना सुशिक्षित आणि सेवापरायण करायचे. हेच काम डोंगरात राहून करणाऱ्या संन्यासांना गिरी आणि पर्वतनामा संन्यासी म्हणत, तर तटवर्ती किनाऱ्यांवर राहून हे काम करणाऱ्यांना सागरनामा संन्यासी म्हणायचे. ज्यांनी तीर्थ आणि आश्रमनामा संन्यास घेतला आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे ही तीर्थ आणि आपली आश्रम संरक्षित ठेवायची आणि त्याचे संवर्धन करायचे. ज्यांनी पुरीनामा संन्यास घेतला आहे त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांचे काम आहे आपल्या धार्मिक स्थळांचे रक्षण आणि पोषण करणं. शिक्षा, रक्षा, सेवा याचे गड असणारे आपली शक्तीपीठ, सप्तपुरिया, चारधाम अशा या धार्मिक क्षेत्रांचे रक्षण करायचे काम पुरीनामा संन्यास्यांकडे होते. ज्यांनी भारती नावाचा संन्यास घेतला आहे त्यांची जबाबदारी होती आपल्या गुरुकुलांची रक्षा करणे. आणि सरस्वती नामा संन्यास घेतलेल्यांची जबाबदारी होती उच्च गुरुकुल किंवा आपल्या युनिव्हर्सिटीजचं रक्षण करणे. भारतवर्षाच्या परिपूर्ण विकासासाठी आद्य शंकराचार्यांनी आखून दिलेल्या, तयार केलेल्या सिस्टम्स किंवा संरचना इतक्या बळकट आहेत की त्या 2500 वर्षानंतर आजही जशाच्या तशा कार्यरत आहेत. आणि हो, तुम्ही बरोबर ऐकलत, मी 2500 वर्ष म्हटलं. कारण आज जर तुम्ही विकिपीडिया किंवा गुगलला विचारलत तर त्याच्यात शंकराचार्यांचा काळ 778 कॉमन इरा ते 820 कॉमन इरा सांगितला जातो. इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की प्रचलित माहिती इंग्रजांनी लिहिलेल्या भारताच्या इतिहासातून घेतली आहे. आता काही इंडिक स्कॉलर्सनी ही माहिती चुकीची असून शंकराचार्य 2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेत हे सिद्ध केलं आहे. आपल्याला जिज्ञासा असल्यास मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा, माझ्याकडची माहिती मी आपल्याला नक्की उपलब्ध करून देईन. तर अवघ्या 32 वर्षाच्या कालावधीत इतके अतुलनीय काम करून गेलेल्या आद्य शंकराचार्यांना माझा शतशः प्रणाम.